भगवते वासुदेवाय
महता
महात्म्यं बहुमानेन सर्वच्च महान्ते दीनानां दीनान्व अनुकंपया दया किंवा करुणा मैत्र्या मैत्रीने च सुद्धा एव खचितच आत्मतुल्येषु आपल्या घरोघरींच्या व्यक्तींशी यमेन इंद्रिय निग्रह करून नियमेन नियमांचे पालन करून च आणि भाषांतर आणि तात्पर्य शिलप्रभुपादांकर शिलप्रभुपादांनी जय. शुद्ध भक्ताने आध्यात्मिक गुरु आणि आचार्यांना सर्वोच्च मान देऊन भक्तिमय सेवेचे आचरण करावे. त्याने दीनांवर दया करावी आणि आपल्या बरोबरीच्या व्यक्तींची मैत्री करावी. तथापि आपली सर्व कार्ये त्याने विधिनियमांचे पालन करून आणि इंद्रिय निग्रह राखून पार पाडावे. तात्पर्य, भगवद्गीतेतील 13 अध्यायात स्पष्टपणे म्हटले आहे की मनुष्याने आचार्य म्हणजेच गुरु स्वीकारून भक्तिमय सेवेचे आचरण करावे आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या पथावर प्रगती करावी. आचार्य उपासना म्हणजे वस्तूंना यथार्थ स्वरूपात जाणणाऱ्या आध्यात्मिक गुरूंचे किंवा आचार्यांचे पूजन मनुष्याने करावे. असा आध्यात्मिक गुरु हा श्रीकृष्णांपासून सुरू होणाऱ्या गुरु शिष्य परंपरेमधील असावा. आपल्या आध्यात्मिक गुरूंचे पूर्वज हे त्यांचे आध्यात्मिक गुरु असतात आणि अशा प्रकारे एका पाठोपाठ एक अशा आध्यात्मिक गुरूंपासून आचार्यांची परंपरा तयार होते. या श्लोकात शिफारस केली आहे की सर्व आचार्यांना सर्वोच्च मान देण्यात यावा. असे म्हटले आहे की गुरुषु नरमती. गुरुषु म्हणजे आचार्यांना आणि नरमती म्हणजे साधारण मनुष्य समजणे होय. वैष्णव किंवा भक्त हे विशिष्ट जातीचे किंवा समाजाचे आहेत असे समजणे, आचार्यांना साधारण मानव समजणे किंवा मंदिरातील मूर्ती ही काष्ट पाषाण वा धातूपासून बनवलेली आहे असे समजणे हे अत्यंत निंद्य आहे. नियमेन मनुष्याने आदर्श विधिनियमांनुसार आचार्यांचा सर्वोच्च आदर करावा. भक्ताने दीनांविषयी करुणा बाळगावी. दीन म्हणजे केवळ भौतिकदृष्ट्या गरीब वा निर्धन लोक नव्हेत. भक्तीच्या दृष्टीने जो मनुष्य कृष्ण भावना भावित नाही तो दीन आहे. एखादा मनुष्य भौतिकदृष्ट्या अत्यंत गर्भश्रीमंत असू शकतो पण तो जर कृष्ण भावनामय नसेल तर त्याला दीन समजण्यात येते. उलट पक्षी रूप गोस्वामी सनातन गोस्वामी यांच्यासारखे अनेक आचार्य प्रत्येक रात्री वेगवेगळ्या वृक्षाखाली निवास करीत असत. वरकरणी ते दीन किंवा निर्धन असल्याचे दिसेल पण त्यांच्या साहित्यावरून आपण जाणू शकतो की आध्यात्मिक जीवनात ते सर्वाधिक श्रीमंत व्यक्तिगत. आध्यात्मिक ज्ञानाचा अभाव असणाऱ्या दीन जीवांना कृष्ण भावनेच्या स्तरावर उन्नत करण्यासाठी भक्त त्यांना प्रबुद्ध करतो आणि अशा तऱ्हेने त्यांच्यावर करुणा करतो. हेही भक्तांच्या अनेक कर्तव्यांपैकी एक कर्तव्य आहे. त्याचबरोबर त्याने आपल्या बरोबरीच्या लोकांशी किंवा आपल्या इतके ज्ञान असणाऱ्या व्यक्तींची सख्य करावे. भक्ताने इतर साधारण लोकांची मैत्री करण्यात काहीच अर्थ नाही. त्याने केवळ अन्य भक्तांशीच मैत्री करावी जेणेकरून तो त्यांच्या समवेत चर्चा करू शकेल आणि अशा प्रकारे ते सर्वच परस्परांना आध्यात्मिक ज्ञानाच्या प्रगत ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी मदत करू शकतील. याला इष्टागोष्टी असे म्हणतात. भगवद्गीतेत या गोष्टीचे अनुमोदन करताना म्हटले आहे की दोघयंत परस्पर परस्परांमध्ये चर्चा करणे. सामान्यतः शुद्ध भक्त आपला बहुमूल्य वेळ भगवान श्रीकृष्ण आणि चैतन्य महाप्रभू यांच्या विविध लीलांची परस्परांमध्ये चर्चा करण्यात व त्या लीलांचे कीर्तन करण्यात घालवितात. दोन किंवा अधिक भक्तांनी एकमेकांमध्ये चर्चा करण्यासारखे असंख्य विषय पुराणे महाभारत भागवत भगवद्गीता उपनिषदे यांच्यासारख्या अगणित ग्रंथांमध्ये उल्लेखलेले आहे. परस्पर हितसंबंध आणि ज्ञान यांच्यावर व्यक्तींची मैत्री आधारित असते. अशा व्यक्तींना स्वजाती किंवा एकाच जातीचे असे म्हटले जाते. ज्या व्यक्तींचे चरित्र प्रमाणभूत ज्ञानावर आधारित नाही त्यांचे साहचर्य भक्ताने करू नये. अशी व्यक्ती जरी वैष्णव किंवा कृष्णभक्त असली तरी तिचे चरित्र योग्य नसेल तर तिचे सान्निध्य टाळावे. मनुष्याने आपली इंद्रिय व मन धैर्याने संयमित करावी व विधिनिषेधांचे कठोरपणे पालन करावे. याचबरोबर त्याने आपल्या बरोबरीचा दर्जा असणाऱ्या व्यक्तींशीच मैत्री करावी. ओम ज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदामयं ददाति स्वपदान्तिकं. वन्देहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुवैष्णवांश्च श्रीरूपं सार्वजातं सहगणारघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदा सहगणललिता श्रीविशाखान्वितांश. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नाम्ने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण हा 17वा श्लोक हा 29व्या अध्यायामध्ये ज्या अध्यायाचं नाव आहे की भक्तिमय सेवेचे कपिल मुनीकृत विवेचन ह्या अध्यायामध्ये येतो. हा केवळ एकच श्लोक अभ्यासण्याच्या पेक्षा मी थोडासा आधी ह्या अध्यायामध्ये काय काय सांगितलं आहे त्याचा एक थोडासा अभ्यास केला. तर याच्यामध्ये 8व्या श्लोकापासून तर पुढे कपिल मुनी त्यांची माता देवहूती यांना शुद्ध भक्तीचं स्वरूप काय आहे किंवा भक्तिमय सेवेचं स्वरूप काय आहे याबद्दल चर्चा करतात. तर त्याच्यामध्ये 15व्या श्लोकापर्यंत कपिल मुनी हे भक्ती वेगवेगळ्या कुठल्या स्तरांमध्ये असते, जसं भक्ती ही सत्वगुणात आहे, रजगुणात आहे, तमोगुणात आहे, नंतर भक्ती करताना कसल्या अपेक्षा कराव्या, कुठल्या अपेक्षा ठेवू नये याबद्दल सगळी चर्चा करतात. आणि 15व्या श्लोकापासून पुढे ते देवभूतीला प्रॅक्टिकल गायडन्स द्यायला लागतात किंवा आता भक्ती करणं म्हणजे काय हे मी तुला सांगतो. आणि त्याच्यामध्ये ते 15व्या श्लोकामध्ये सांगतात की भक्ताने कोणत्याही भौतिक लाभाविना आपली विहित कर्तव्य केलीच पाहिजे. त्याने कोणत्याही प्रकारची अतिरिक्त हिंसा न करता नियमित स्वतःची भक्तिमय कार्य केली पाहिजे. हा जो कपिल मुनींनी सगळ्यात पहिले भक्ती म्हणजे काय याच्याबद्दल प्रॅक्टिकल पहिला जो श्लोक सांगितलाय तो हा सांगितलाय. त्यानंतर मग 16व्या श्लोकात त्यांनी सांगितलं आहे की मग त्यांनी नियमित मंदिरात गेलं पाहिजे, त्यांनी मूर्तींचा चरण स्पर्श केला पाहिजे आणि सत्वगुणामध्ये राहून जास्तीत जास्त वैराग्य वृत्तीने आध्यात्मिक जीवन पालन केलं पाहिजे. आणि आता त्याच्या पुढे ह्या श्लोकामध्ये 4 सूत्र त्यांनी सांगितले आहेत भक्तिमय सेवेची. पहिले म्हणजे आध्यात्मिक गुरुंना शरण जाणे, त्यांना सर्वोच्च मान देणे, दीन जे आहेत त्यांच्यावर दया करणे, जे बरोबरीचे आहेत त्यांच्याशी मैत्री करणे आणि सर्व विधी नियमांचं पालन करून आणि इंद्रिय निग्रह करावे. तर यामध्ये प्रभुपादांनी अतिशय विस्तारित असा तात्पर्य दिलेला आहे, त्याची आपण थोडीशी सखोलतेने त्याचा आपण अभ्यास करू. 13व्या अध्यायामध्ये ज्ञान म्हणजे काय याची व्याख्या करताना भगवान श्री कृष्णांनी अनेक गुण सांगितले. जसं अहिंसा हा एक गुण सांगितला, तसंच त्याच्यामध्ये आचार्य उपासन असा एक त्या श्लोकामध्ये साधारण 8 ते 12 श्लोक आहेत माझ्या मते, 4 श्लोकांमध्ये त्यांनी ज्ञान म्हणजे काय हे जे अर्जुनाचा प्रश्न होता 13व्या अध्यायात, तर त्याचं उत्तर देताना भगवंताने सांगितलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी आचार्य उपासन म्हणजे जे आचार्य आहेत तर त्यांची उपासना करणे हे त्यांनी एक ज्ञान, हे एक ज्ञान आहे असं भगवंतांनी सांगितलं. त्याच्यामुळे प्रभुपादांनी गुरु आध्यात्मिक गुरुचं महत्व आणि त्यांच्याही त्यांचे जे गुरु आहेत त्या आचार्यांचं महत्व आपण तात्पर्यात वाचलं. पण दैनंदिन जीवनामध्ये विशेष करून आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये प्रचार कार्यामध्ये असतो तर तेव्हा जसे आपल्या वरचे जे आचार्य आहेत त्यांना आपण नेहमी अतिशय उच्च असा मान देतो, तसं आपण जेव्हा काही वेगवेगळ्या स्तरावर प्रचार करत असतो तेव्हा काही जणांचे आपण पण आचार्य बनत असतो, हे पण एक जाणीव ठेवायला पाहिजे. आणि म्हणून या आचार्य या शब्दाची फोड करावीशी वाटते. आचार्य म्हणजे जो आचरणातून शिकवतो, म्हणजे मला हे तत्वज्ञान पूर्ण माहिती आहे, मला भगवद्गीतेचे 700 श्लोक तोंडपाठ आहेत, फक्त माझ्या जीवनात आतमध्ये डोकावून पाहू नका, कारण मी ते पालन करतोच की नाही याची गॅरंटी नाही, तर तो आचार्य होऊ शकत नाही. म्हणजे केवळ ज्ञान असणे, म्हणजे भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात की ज्ञान आणि विज्ञानामध्ये काय फरक आहे, तर ज्ञान म्हणजे मला माहिती आहे की हे असं झालं पाहिजे, पण जेव्हा मी ते स्वतः अनुभवतो आणि त्याच्यामुळे जे विशिष्ट ज्ञान आपल्याला साक्षात्कार निर्माण होतो त्याला विज्ञान असं म्हणतात. तर म्हणून या श्लोकामध्ये आध्यात्मिक गुरुचा व आचार्यांना सर्वोच्च मान द्यावा असं जे सांगितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण तो योग्य पद्धतीने मान देणं जसं आवश्यक आहे तसं जेव्हा आपण प्रचार करतो तेव्हा समोरचा व्यक्ती जर आपल्याला मान देत असेल तर आपण आचार्य आहे की नाही हे बघणं सुद्धा फार महत्वाचं आहे. दुसरं सांगितलं आहे की दीनांवर दया करावी, हा एक दुसरा सिद्धांत सांगितला आहे. आणि त्यात प्रभुपाद तात्पर्य म्हणतात की दीन म्हणजे केवळ आर्थिक दृष्टीने मागास आहेत ते दीन आहेत असं नाही, तर जे ज्यांनी भौतिक दृष्ट्या ते अतिशय प्रगत आहेत पण त्यांना अजून कृष्ण भावना समजलेली नाही तर ते दीन आहेत. तर प्रचार करताना परत आपण हा विचार करायला पाहिजे की केवळ जे आर्थिक दृष्ट्या सधन आहेत पण कृष्ण भावना त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही तेच फक्त दीन नाहीत, तर जे आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आहेत ते पण दीन आहेत याची आपण जाणीव ठेवायला पाहिजे. कारण कधी कधी प्रचारामध्ये असं होऊन जातं आपल्याकडनं की आपल्याला ते बेटर प्रॉस्पेक्ट वाटतात की नाही नाही हे भक्तीत आले तर आपल्या कृष्ण भावनामृत आंदोलनाचा पण फार आर्थिक विकास होऊ शकतो, तर आपण त्यांना जास्त टार्गेट करू. तर असं नसून रस्त्यावरचा भिकारी तो जास्त दिनतर आहे, कारण तो भौतिक दृष्ट्याही मागास आहे आणि आध्यात्मिक दृष्ट्याही मागास आहे. आणि जे भक्तीमध्ये आलेले आहेत पण अजून भक्तीची तत्व त्यांना कळली नाही, जसे आपण ते तर दिनतम आहोत असं मला वाटतं, म्हणजे माझ्याकडे बघून सुद्धा की एवढं सगळं आहे आजूबाजूला पण मी ते घेत नाही, मीच स्वतः बॅरियर बनलोय, माझा अहंकारच मला ते स्वीकारू देत नाही, तर त्या दिनाच्या व्याख्यामध्ये तर दिनतम स्थितीमध्ये मी स्वतःला समजतो. एक मला फक्त एक नोट सांगायची की हे प्रवचन विशेष करून माझ्यासाठी आहे, कारण याच्यात शिकण्यासारखं मला भरपूर आहे. दुसऱ्यांनी स्वतःला राहून घेऊन तर असं कधी होत जेव्हा आपण स्वतः आचार्य बनण्याचा प्रयत्न करत नाही आणि केवळ जे मला समजलंय ते फक्त दुसऱ्याला सांगण्याचाच प्रयत्न करतो आणि ते माझ्यात उतरवलंच पाहिजे असं जोपर्यंत आपल्याला गांभीर्य येत नाही तोपर्यंत मग आपण ते दिनच राहतो. जरी आपण या प्रोसेस मध्ये आहोत असं आपल्याला जाणीव होत असली तरी सुद्धा. आणि ह्या दीनांच्या व्याख्येमध्ये सुद्धा की जेव्हा दीन कोण आहेत आणि कोण नाही त्याचे प्रभुपाद आपल्याला पण एक टार्गेट देतात. जसं ते ह्या तात्पर्यामध्ये सांगताना सांगतात की भले आपल्याला षडगोस्वामी जे आहेत ते बाह्यकर दृष्टीने बाह्य दृष्टीने आपल्याला ते दीन वाटतील पण ते सर्वश्रेष्ठ आचार्य आहेत. म्हणजे जर आपल्याला प्रचार करायचा असेल, जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला आपण वागल्याने किंवा आपण बोलल्याने दुसऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे तर आपल्याला ध्येय देऊन ठेवलं की आपल्याला षडगोस्वामींच्या स्तरावर आलं पाहिजे. आपल्या कसं आपली वृत्ती विशेष करून ग्रहस्थांची वृत्ती अशी होते की सुखसोयी मिळतात जर भक्तीमध्ये तर का नाही गेलेच्या. तर इथे प्रभुपाद सांगतात की जे आचार्य आहेत तर ते रूप गोस्वामींसारखे आहेत आणि ते प्रत्येक शास्त्रामध्ये सुद्धा किंवा कपिल मुनी सुद्धा इथे सांगतात की अनासक्त म्हणून केवळ कर्तव्य म्हणून आपली कर्तव्य केली पाहिजे. आणि रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामींनी जसे जीवन जगलं ते आपलं ध्येय असलं पाहिजे. पुढच्या श्लोकामध्ये भक्तीमधल्या आपल्या कर्तव्यांबद्दल प्रभुपाद पुढच्या श्लोकात नाही पुढच्या पुढचा जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये प्रभुपाद कृष्ण भावनामृत ज्याला कृष्ण कॉन्शियसनेस किंवा कृष्ण भावना कळलेली आहे त्याचं एक कर्तव्य सांगतात अनेक कर्तव्यांपैकी ते म्हणजे प्रचार करणे. म्हणजे असंही होऊन चालणार नाही की बाबा मी या स्तरावर नाही आहे म्हणून मी प्रचार करणार नाही. तर प्रभुपाद स्वतः म्हणतात की जे तुम्हाला कळलेलं आहे इंग्लिश मध्ये असं म्हणतात की डिव्होटी शोज कंपॅशन टू दोज पुअर सोल्स. अँड तर ही कंपॅशन असणं किंवा त्यांना प्रचार करून कृष्ण भावनेच्या स्तरावर आणणं त्यांना प्रबुद्ध करणं त्यांच्यावर करुणा करणं हे सुद्धा भक्तांच्या अनेक कर्तव्यांपैकी एक आहे. मग पुढे कोणाशी मैत्री करावी याच्याबद्दल या श्लोकामध्ये प्रभुपाद स्पष्ट करतात. प्रभुपाद सांगतात की जो व्यक्ती आपल्या बरोबरीचा आहे तर ही बरोबरी कशी ठरवायची हा एक मोठा प्रश्न आहे. की आपल्या बरोबरीचा भक्त म्हणजे काय सगळ्यात सोपं त्याच्यामध्ये आपण विचार करतो तो म्हणजे की आपल्या बरोबर जो भक्तीमध्ये आलेला आहे जो किंवा आपल्या बरोबर त्याची दीक्षा झालेली आहे पुढे मागे एक दोन वर्ष त्याची दीक्षा आपल्या बरोबर झालेली आहे तो आपल्या बरोबरीचा आहे. किंवा आपण त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ राहतो आहोत तर ते आपल्या बरोबरीचे आहेत. जे तर बरोबरीची व्याख्या अशी आहे की प्रभुपाद म्हणतात की बोधयंत परस्परम. दहाव्या अध्यायामध्ये जी चतुश्लोकी गीता आहे त्याच्या नवव्या श्लोकात म्हणजे 8, 9, 10, 11 त्यातल्या नवव्या श्लोकामध्ये हा मच्चिंता मंगल प्राण बोधयंत परस्परम कथयंतश्च मानिंद्या तुष्यंतीच रवंतीच. म्हणजे ज्याच्याशी चर्चा करताना काही मुद्दे आपल्यातले तो घेऊ शकतो काही त्याचे मुद्दे आपल्याला मिळतात आणि जेणेकरून दोघंही भक्तीमध्ये प्रगती करतात. असा जो असे जे व्यक्ती आजूबाजूला आपले असतात ते सगळे त्या सगळ्यांना आपण मित्रत्वाच्या नात्याने वागवलं पाहिजे आणि त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. तर कशी चर्चा केली पाहिजे ते प्रभुपाद इथे वर्णन करतात की भगवंतांच्या लीलांची चर्चा केली पाहिजे. पण ही हा जो स्तर आहे तर हा स्तर या तात्पर्यामध्ये सुद्धा म्हणतात की शुद्ध भक्ताचा स्तर आहे हा. तर जर आपण शुद्ध भक्ताच्या स्तरावर नसलो तर काय केलं पाहिजे. तर मग आपला जो ददाती प्रतिगृहणाती गुह्यमाख्याती पृच्छती भूते भोजयते चैव षड्भिर् भक्ती प्रसिद्धते. हा आहे हा साधक भक्तांना शुद्ध भक्ताच्या स्तरावर आणण्यासाठीचा हा श्लोक आहे. जर आपण केवळ भगवंताची चर्चा करू शकत नसू तर मग काय केलं पाहिजे. तर मग आपण आपल्याला जे माहिती आहे ते दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. त्याने जे काय अनुभवलेलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्याला आदर दिला पाहिजे. की तो जेव्हा सांगत असेल तेव्हा आपल्या मेजरमेंटच्या स्केलवर ते मोजायला नाही पाहिजे. उदाहरणार्थ काय होतं की मी अनेक वेळा ही गोष्ट मला स्वतःला सांगतो की जर झाडाची दोन पानं सारखी नाही आहे, जर दोन जुळी मुलं सारखी नाही आहेत तर आपल्या दोन आत्म्यांशी भगवंतांशी संबंध सारखा कसा असू शकतो, किंवा त्यांचा भगवंतांकडे जाण्याचा मार्ग एक्झॅक्टली सेम कसा असू शकतो, तोही वेगवेगळाच असणार आहे. आणि म्हणूनच आपल्या वैदिक साहित्यामध्ये अनेक मार्ग दिले. ख्रिश्चॅनिटी किंवा इस्लाम सारखं असं सांगितलेलं नाहीये की हे म्हणजे खरं आणि बाकी सगळं मिथ्या. सांगताना कसं सांगितलंय, हाही मार्ग आहे हाही मार्ग आहे. आपणही सांगताना सांगतो की चार मार्ग आहेत वैष्णव संप्रदायातले आणि बाकी वेगवेगळे मार्ग आहेत. भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात की जे देवी देवतांची उपासना करतात तेही माझीच उपासना करतात. म्हणजे असे लांबलं जाणारे लॉंगकट पण आहेत, काही शॉर्टकट आहेत. तर म्हणून आपण असा विचार नाही केला पाहिजे की तो जो भक्त त्याचे जे अनुभव सांगतो आहे ते जर मला माझं जे परसेप्शन आहे त्याच्यामध्ये बसत नाही त्याचा अर्थ तो काहीतरी त्याच्यात गडबड आहे, त्याची भक्ती अजून परिपक्व व्हायची आहे. तर असं नाहीये, कारण भगवंत भगवद्गीतेमध्ये किंवा इथे कपिल मुनी श्रीमद भागवतामध्ये किंवा श्रीमद भागवतामध्ये अनेक भक्तांचे आपण उदाहरण पाहतो. आपण स्वतः म्हणतो की भक्त नऊ वेगवेगळ्या माध्यमातून भगवंतांना स्वीकार करू शकतात, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण. तर प्रत्येक जण प्रत्येक ह्याच्यामध्येच, म्हणजे श्रवणमध्ये मला इंटरेस्ट कोणाला जास्त असेल तर कोणाला डीटी वर्शिप मध्ये इंटरेस्ट जास्त असेल, कोणाला भगवंतांना प्रसाद बनवण्यामध्ये इंटरेस्ट जास्त असेल, आणि तो त्याचे अनुभव त्याच्यामध्ये जेव्हा सांगत असतो तेव्हा आपण आपली यार्डस्टिक घेऊन बसलं नाही पाहिजे की नाही नाही हे माझ्याशी मॅच होत नाही, म्हणजे हा माझ्या मित्र मैत्री करण्यासारखा नाहीये. उलट आपण प्रभुपाद श्लोकाज म्हणून जे पुस्तक आहे की प्रभुपादांनी ज्या ज्या ग्रंथांमधनं श्लोक कोट केलेले आहेत तर त्याच्यामध्ये तर त्यांनी आदिशंकराचार्यांचे श्लोक कोट केलेले आहेत, त्यांनी चाणक्य नीतीमध्ये श्लोक कोट केलेले आहेत, त्यांनी अनेक उपनिषदांमधले श्लोक कोट केलेले आहेत. याचा अर्थ त्यांनी त्याचा अभ्यास केला किंवा त्यांच्या पूर्वजांनी किंवा त्यांच्या पूर्व आचार्यांनी त्याचा अभ्यास करून त्याचं काढलेलं आहे. आता ही सगळी तत्वज्ञान काही शुद्ध भक्तीची तत्वज्ञान आहेत का, तर नाहीये. पण तरी आपण ते श्लोक का कोट करतो, किंवा प्रभुपाद अनेक वेळा इतर शास्त्रज्ञांशी चर्चा करायचे किंवा मायावादी लोकांशी सुद्धा चर्चा करायचे. जसं ते न्यूयॉर्क मध्ये असताना ते एका जे मायावादी तत्वज्ञ होते त्यांच्या बरोबर त्यांच्या इथे ते जायचे आणि इथे प्रभुपाद सांगताना मात्र सांगतात की जे म्हणजे शुद्ध भक्तीमध्ये नाहीये तर भक्ती सोडून कोणाशी मैत्री करू नये. पण स्वतः प्रभुपादांनी मात्र सगळ्यांवर करुणा दाखवली, सगळ्यांवर करुणा दाखवली आणि वादविवाद जे वेद काळात व्हायचे ते असेच व्हायचे की तू तुझं सांग मी माझं सांगतो आणि त्याच्यामध्ये श्रेष्ठ काय आहे आणि तुझ्यातलं काही जर चांगलं मला घेता येत असेल तर मी ते घेईन. तर अशा पद्धतीने मैत्रीचे संबंध असायला पाहिजेत, ना की बाबा जर माझ्या यार्डस्टिक मध्ये तू बसत नसतील याचा अर्थ तुम्हाला मैत्री करण्याच्या लायक नाहीस. पण हे सगळं करत असताना इंद्रिय आणि मन संयमित असणं हे फार महत्वाचं आहे. हा श्लोक हा कपिल मुनींनी 15व्या श्लोकाच्या नंतर सांगितला. त्याच्यामध्ये कपिल मुनी सांगतात की तुम्ही भक्त व्हायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे तुम्हाला जी कर्तव्य नेमून दिलेली आहेत त्याचं कटाक्षाने पालन करावं लागेल. आणि ही कर्तव्य कुठली आहे तर ती वर्ण आणि आश्रम ह्यानुसार आपल्याला कर्तव्य आहे. ब्रह्मचार्यांची कर्तव्य वेगळी आहेत, ग्रहस्थांची कर्तव्य वेगळी आहेत, वानप्रस्थी आणि संन्यासांची कर्तव्य वेगळी आहे. आज जर मी भक्ती करतो म्हणून मला चांगला पिता व्हायचं कर्तव्य करायची गरज नाही, किंवा भक्ती करतो म्हणून मला माझ्या सासू सासऱ्यांची मदत करायची गरज नाही, किंवा मी भक्ती करतो आणि इतर भक्तांशी माझे प्रेमाचे संबंध आहेत म्हणून माझे घरचे मला वाटत नाही भक्त आहेत म्हणून मी त्यांच्याशी वाद घातला तरी चालेल, तर हे ग्रहस्थांचं कर्तव्य होत नाही. किंवा अनेक असे लोक असतात की जे भक्तीमध्ये येतात आणि घरच्यांचा भक्तीमध्ये त्रास होतो म्हणून त्यांच्यापासून वेगळे होतात. मला नाही वाटत की भगवंत त्यांना शुद्ध भक्त म्हणत असतो. त्यांनी ब्रह्मचारीश्रम स्वीकारायला पाहिजे होता, जेणेकरून मग त्यांची कर्तव्य अशी आहेत की घरापासून दूर मंदिरात राहायला पाहिजे आणि मग तो वेगळा मार्गच आहे ज्याला निवृत्ती मार्ग असं म्हणतात. विशेष करून भगवद्गीता हा प्रवृत्ती मार्गाचा ग्रंथ आहे. कारण अर्जुनाने अर्जुनाला भगवंतानी अर्जुनाला भगवंताचा शुद्ध भक्त असून सुद्धा त्याला युद्ध करावं लागलं आणि भगवंतांनीच युद्ध करायला भाग पाडलं. कारण का? तर भगवंतांना हे दाखवून द्यायचं होतं की जगामध्ये 95% लोक असे असतील कि ते अर्जुनासारखे असतील. त्यांना असं वाटेल की जोपर्यंत माझं हित होत आहे तोपर्यंत मी माझी कर्तव्य करीन, पण जेव्हा माझं हित होत नाही तेव्हा मी भगवंतांवर माझ्या धर्मशास्त्रांवर त्यांच्यावर मी आश्रय टाकून मी मात्र त्याच्यातनं बाहेर पडेल. जसं अर्जुनाचं म्हणणं होतं की शेवटी जर मला तुम्हाला शरण द्यायचं आहे तर मग मी युद्ध का करू, मग मी त्यागी जीवन जगलं तर काय हरकत आहे. तेव्हा भगवंत म्हणतात की तू जो आश्रम आणि तू जो वर्ण स्वीकारलेला आहेस त्याची कर्तव्य पूर्णपणे कर आणि मग मला शरण जा. ते करता करता सुद्धा तू मला शरण जाऊ शकतो. माम अनुस्मर युद्धच, मला स्मरण करत करत तुला युद्ध करायचंच आहे. त्यामुळे मी भक्तीमध्ये आलेलो आहे त्यामुळे माझी कर्तव्य कमी झालेली आहेत असं कोणी समजू नये. माझी आपली कर्तव्य उलट वाढलेली आहे. जर आपण पांडवांच्या जीवनामध्ये पाहिलं किंवा आपण बाकीचे जे आचार्य आहे लागले किंवा पृथ्वी महाराजांच्या जीवनात पाहिलं तर त्यांना ज्या काही समस्या आल्या त्या त्यांच्या कर्तव्यातनं आल्या. उदाहरणार्थ पांडवांना भगवंतांचं स्मरण करण्यामध्ये अडचणी होत्या असं नव्हतं, त्यांना त्यांचं क्षत्रिय म्हणून कर्तव्य करताना अडचणी येत होत्या कौरवांच्या. किंवा पृथ्वी महाराजांना भगवत साक्षात्कार होत नाही म्हणून ते यज्ञ करत नव्हते, पण राजाचं कर्तव्य आहे म्हणून ते यज्ञ करत होते आणि तेव्हा त्यांना अडचणी येत होत्या. तर त्यामुळे जेव्हा आपल्याला जी भगवंतांनी निहित कर्तव्य दिलेली आहेत आपल्या घरातल्या आपल्या स्थानामुळे, जसं जर घरातलं आपलं सुनेचं स्थान असेल तर आपल्याला कर्तव्य आहेत काही, जर सासूचं स्थान असेल तर कर्तव्य आहेत काही, जर मुलाचं स्थान आहे तर काही कर्तव्य आहेत, जर वडील म्हणून काही स्थान असेल तर काही कर्तव्य आहेत. तर ही कर्तव्य आधी पूर्ण करायची आणि ती कशी करायची तर स्वार्थ न बघता. इथे कपिल मुनी सांगतात की तुम्ही त्याच्यात स्वतःचा स्वार्थ आहे तोपर्यंत मी कर्तव्य करणार आणि आता माझा बॅक बॅलन्स ओके आणि आता मला आई वडिलांची गरज नाही किंवा मला मुलाची गरज नाही तर आता आपण वेगळे होऊया, तर असं नाहीये. निस्वार्थपणे आणि भगवंत तिसऱ्या अध्यायामध्ये 21व्या श्लोकात सांगतात की ज्यांचं सगळं झालं त्यांनी तर उदाहरण प्रस्थापित करण्यासाठी, म्हणून ही कर्तव्य केलीच पाहिजेत. हे जर झालं तर आपण भक्तीची एक पायरी चढलो. पण आपलं कसं होतं विशेष करून माझं की मी भक्ती करतोय म्हणून हे सोडलं तरी भगवंत बघून घेतील, मी भक्ती करतोय म्हणजे याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मंदिर व्यवस्था बघून घेईल, माझी मुलं मंदिरात येऊन खेळतील, मंदिराला थोडासा त्रास झाला तरी काय झालं मी भक्ती करतोय, किंवा मंदिराच्या शाळेत मी माझ्या मुलाला टाकलं याचा अर्थ माझं त्याच्याबद्दलच कर्तव्य संपलं. तो जर कॉलेजमध्ये दंगा करायला लागला तर मी मंदिराला विचारेल की अरे तुमच्या शाळेमध्ये होता संडे स्कूलला येत होता तरी सुद्धा तो आता कसा असा झाला. तर गोविंद प्रभू एकदा प्रवचनामध्ये सांगत होते, महाराज त्यांच्या प्रवचनात सांगतात म्हणजे असं साधारण भागवत स्टाईल झालं की महाराज त्यांच्या प्रवचनात सांगतात की भगवंतांची कृपा ही आपल्या प्रयत्नांचा अल्टरनेटिव्ह नाहीये. म्हणजे भगवत कृपा आली म्हणून मी 60% प्रयत्न केले आणि 40% भगवत कृपा असं मिळून 100% झालं. भगवंत जेव्हा तेव्हाच कृपा करतात जेव्हा आपण आपल्या आयुष्यात 100% करतो. आणि म्हणून भगवंतांचे सगळे भक्त जर आपण पाहिले खूप मोस्टली जर आपण 12 महाजन पाहिले तर त्यांनी त्यांची कर्तव्य 100% केली आणि मग त्यांना भगवत कृपा झाली, मग त्यांना भगवत साक्षात्कार झाला. तर भगवत साक्षात्कार करणे किंवा भक्ती करणे हे आपल्या कर्तव्याचा अल्टरनेटिव्ह होऊ शकत नाही, हे ऍडिशनल आहे. कारण आपल्याला ऍडिशनल बेनिफिट्स पण मिळणार, ऍडिशनल कर्म केल्याशिवाय ऍडिशनल बेनिफिट्स नाही मिळणार. तर म्हणून मी हा श्लोक फक्त एवढा श्लोक नाही घेतला, कारण फक्त एवढा श्लोक घेतला तर थोडासा अर्थ गडबडतो की एवढं झालं की म्हणजे भक्ती झाली. म्हणून मी थोडासा मागे जाऊन त्याची चर्चा केली. कोणाला याच्यावर काही प्रश्न असतील तर ते मला विचारू शकतो. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवत की जय.